बिगेफॅमवर आपल्या सोबत आहेत ऑटो इम्युन ब्लिस्टरिंग डिसीज फाउंडेशनचे विश्वस्त श्री अनिरुद्ध बंबावाले. नमस्कार सर.
नमस्कार
सर. मला सांगा, ऑटो इम्युन ब्लिस्टरिंग डिसीज फाउंडेशनचे सल्लागार कोण कोण आहेत?
या संस्थेला 3 आंतरराष्ट्रीय दर्जाचे सल्लागार मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. त्यामध्ये एक जागतिक ख्यातीचे अग्रगण्य असणारे त्वचारोग तज्ज्ञ आणि अमेरिकेतील बोस्टन येथील सेंटर फॉर ब्लिस्टरिंग डिसीजचे संचालक डॉक्टर अब्दुल रजाक अहमद आहेत. दुसरे जपान येथील फॅम्फिगस आणि फॅम्फिगॉइड फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर हाशिमोटो हे आहेत. आणि तिसरे सल्लागार विजापूर विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर अरुण नामदार हे आहेत. या सर्वांचा समावेश या संस्थेचे सल्लागार म्हणून केलेला आहे.
अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 9341800200 या नंबरवर.